नमस्कार मंडळी. माझ्या माहितीचे एकमेव जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर म्हणजे व्हँकुवरचे अशोक अकलूजकर. कित्येक वर्ष ते ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या आशियाई अध्ययन विभागाचे प्रमुख होते आणि आता सन्मान्य निवृत्त प्राध्यापक आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थानने त्यांचा गौरव महामहोपाध्याय या पदवीने केला आहे. सरस्वती ड्राउंड या त्यांच्या शोधनिबंधाचं शीर्षक वाचून माझं कुतूहल जागं झालं आणि तो पूर्ण वाचून काढल्यावर त्यांची मुलाखत घ्यायचा विचार सुचला. हा शोधनिबंध मुळातून वाचण्यासाठी त्याचा संदर्भ असा आहे, अकलूजकर अशोक 2014, सरस्वती ड्राउंड, रेस्क्यूइंग हर फ्रॉम स्कॉलरली व्हर्लपूल्स इन सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन, न्यू पर्स्पेक्टिव्स, अ व्हॉल्यूम इन मेमरी ऑफ डॉक्टर शिकारीपूर रंगनाथ राव, पेजेस 91 to 187, एडिटेड बाय नलिनी राव.
नमस्कार अशोक.
नमस्कार.
या कुंदेंदु तुषार हार धवला ही माझ्या शाळेची रोजची प्रार्थना सरस्वतीला उद्देशून असे. शिवाय वार्षिक संमेलनात रंगमंचावर एका सुंदर मुलीला सरस्वतीप्रमाणे नटवून बसवलेलं असे आणि तिच्या पुढे ती प्रार्थना साग्र संगीत सादर होत असे, तेव्हापासून सरस्वती ही विद्येची देवता हे मनावर ठसलं. तिचं सगुण रूप बहुधा राजा रविवर्मा यांनी कल्पिलेल्या सरस्वतीप्रमाणे असावं असं तिच्या पांढऱ्या शुभ्र नववारी साडीवरून आता वाटत. पुढे गंगा सिंधू सरस्वतीच यमुना या मंगलाष्टकातल्या पवित्र नद्यांच्या मालिकेत सरस्वतीचंही नाव ऐकून ही मुळात नदी असावी असा तर्क सुचला. त्यानंतर दिवंगत आजोबांचं श्राद्ध काशीऐवजी प्रयागला करा, कारण तिथे गंगा यमुना आणि लुप्त झालेली सरस्वती अशा तीन पवित्र नद्यांचा संगम आहे. हा काशीच्या पंडितजींनी म्हणजे गुरुजींनी मैत्रिणीला दिलेला सल्ला ऐकल्यावर असा प्रश्न सुचला की हिमालयासारख्या भूकंपप्रवण भागात पाहणारी सरस्वती जमिनीला बसलेल्या आकस्मिक हादऱ्यांमुळे त्यापुढे यमुनेच्या पात्रातून वाहू लागले की काय? आपल्यात सारस्वत लोक आहेत, त्यांचे पूर्वज चक्क सरस्वतीच्या काठावरच राहत होते. नंतर तिचा प्रवाह बदलल्यावर त्यांना तिथून निघणं भाग पडलं असणार आणि सारस्वत हे नाव पडलं असणार. सोडलेलं गाव जसं आडनावात येऊन बसतं तसंच. म्हणजे सरस्वती नदी होती हे खरं, मात्र तिचं काय झालं याचा पुरता उलगडा झालेला नाही असा माझा समज झाला. सरस्वती बुडली असा अभ्यास निबंध तुम्ही इंग्लिशमधून लिहिला आहे ना, मग एकोपासाठी माझे प्रश्न विचारू का?
तुम्ही अवश्य प्रश्न विचारा, परंतु मी थोडक्यात अगोदर आत्ता जी माहिती सांगितली ती चांगली उपयोगाची माहिती आहे. त्या माहितीच्या मध्ये थोडेसे एक दोन बदल सुचवेन. पहिली गोष्ट अशी की सरस्वतीच्या यमुना असा जो पाठ असतो साधारणपणे, तो माझ्या समजुतीनुसार तरी सरस्वती स यमुना, यमुने सह सरस्वती असा असला पाहिजे त्या श्लोकामध्ये, असं माझं मत आहे. कारण त्या ठिकाणी च मध्येच घातल्याने एकतर वृत्तभंग पेक्षा सगळ्या ओळीने एक एक नावं जी आहेत त्याच्यात एक मध्येच वेगळंच नाव आलं, ते कसं बसवण्यासाठी च घातला, असे पादपूरणाची जी पादपूरणाचा ठपका त्या ओळीवरती येईल तर तो काही गरज नाही त्याची. स यमुना असं म्हटलं म्हणजे झालं, यमुने सह सरस्वती. आणि तसं लिहिण्यामध्ये आणि तसं म्हणण्यामध्ये औचित्य असं की सरस्वती हीच खरोखरी लुप्त झालेली आहे तिथं, अशी सरस्वतीच्या ऐवजी जागी यमुना जर म्हटलं त्या ठिकाणी च यमुनाच्या ऐवजी च सरस्वतीच्या ऐवजी च यमुना म्हटलं तर दुसरे एक कविता जरा अधिक चांगली होते संस्कृत निकषांच्या दृष्टीनं. पण दुसरी गोष्ट त्या कवितेमध्ये जे म्हटलेलं आहे त्याचा ऐतिहासिक मेळही चांगला जुळतो.
हे नव्याने कळलं म्हणजे जे आम्ही अगदी धरून चाललो होतो की च तो च नसून स आहे, म्हणजे इथे ध च्या माच्या ऐवजी च स चा च झालेला आहे इथे.
तर या ठिकाणी स यमुना म्हटल्यानंतर यमुनेला थोडस गौण पण येत आणि ह्याला दुसऱ्या नदीला जे महत्व दिलेलं आहे ते तसंच राहतं. आणि तसंच भूगोलशास्त्राच्या दृष्टीनं या भूगर्भशास्त्राच्या दृष्टीनं हे अधिक योग्य आहे असं वाटतं, म्हणून मी सुचवतो. आणखीन काही मला फारसं याच्यावर सांगायचं ते येईलच पुढे आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये, आत्ता काही मी सांगत नाही. तुमचे
ठीक आहे
पुढे
ठीक आहे. पहिला प्रश्न असा की सगळेच संस्कृतज्ञ काही वेदांचे अभ्यासक नसतात, म्हणून हे विचारते की या विषयाकडे तुम्ही कसे काय वळलात?
या विषयांच्याकडे मी वळवायचं कारण विशेष काही नाही, विशेष फक्त एवढ्याच अर्थाने की मला लहानपणापासून संस्कृताच्या सगळ्या अंगांची आवड आहे, त्यामुळे मी जे हातात मिळेल ते वाचत असे. आणि खेड्यात माझं घर जे पहिल्यांदा अकलूज इथं घर होतं त्या ठिकाणी माझ्या आजोबांची काही पुस्तकं होती ती मी अधाशाप्रमाणे वाचत असे. सगळं मला समजत असे असं नाही पण वाचत असे. आणि त्यामध्ये चिपळूणकरांच्या पुरस्कारानं जे रामायण महाभारताचे अनुवाद प्रकाशित झाले ते होते. आणि ते माझे आजोबा स्वतः वकील होते, त्यांचं संस्कृताचं ज्ञान फार चांगलं होतं, व्याकरण वगैरे गोष्ट फंदात ते पडत फारसे पडत नसत, परंतु जाण एखाद्या शब्दाचा अर्थ काय असावा, काय संपूर्ण पंक्ती कुठली कशी आहे याचं त्यांचं ज्ञान फार चांगलं होतं. आणि त्यामुळं त्या सगळ्या पंक्तीबद्दल मला सहज त्यात वाचता वाचता मिळालेलं होतं त्यावेळेला की सगळ्या सात नद्या वगैरे अशी आपल्याकडची परंपरा आहे, त्यामुळे ते सरस्वतीच्या बद्दलचा एक आदर तिथं त्या श्लोकामध्ये माझ्या मनात खोलवर जाऊन बसला होता. सरस्वती हे माझ्या आईचंही नाव असल्यामुळं, विवाहोत्तर असल्यामुळं मला फार आत्मीयताही वाटत असे त्याच्याबद्दल. तर एवढं त्याच्याबद्दल मला सांग नोंदवा असं वाटतं.
ठीक आहे. मग आता आपल्या दीर्घ परंपरेत आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो त्या कुठे आणि कधी झाल्या हे प्रश्न अनुत्तरित राहतात, आणि कवितेत ग्रथित केलेल्या विचारांना काल्पनिक म्हणून निकालात काढलं जाऊ शकतं, पण त्यातली इतिहास म्हणजे हे असंच झालं असं म्हणता येईल अशी खात्रीची माहिती आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काढणं हे आपलं कर्तव्य आहे, नाही का?
हो, निश्चितच कर्तव्य आहे. त्या ठिकाणी फक्त इतिहासाचं इति ह आस अशी फोड करून त्यामध्ये आसचा अनुवाद होतं असा करायला पाहिजे, झालं असा नको आहे.
बर.
आणि त्यामुळं ते लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या नद्या या एकत्र होत्या किंवा कुठेतरी त्यांचे स्पर्श एकमेकाला होत असत एवढं त्या श्लोकातून निश्चितच दिसतं. आणि ही अशा प्रकारचे समाजाला उपयोगी असे श्लोक करण्याची संस्कृतात बरीच जुनी परंपरा आहे आणि असे बरेच श्लोक मिळतील वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्यातलाच हा एक फार महत्त्वाचा श्लोक आहे. ह्याच्यामध्ये ही जी नद्यांचे गौरव आहेत ते फार विचारपूर्वक केलेले आहेत. आणि अलीकडं हे पुन्हा ऐकायला मिळत नाही याचं कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फारच प्राचीन परंपरेला कमी स्थान देण्यात आलेलं आहे, म्हणजे प्राचीन परंपरा या संकल्पनेला कमी स्थान देण्यात आलं आहे असं मला म्हणायचं आहे. त्या ठिकाणी भारताने जितका इतिहास जपून ठेवलेला आहे तितका बाकीच्या कुठल्या देशाने जपून ठेवलेला आहे असं मला तरी वाटत नाही. पण जेव्हा ग्रीक लॅटिन याचा थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपल्याकडं जे देशाचा जे विस्ताराचा जो काळ आहे म्हणजे इतिहासच इतका पसरलेला आहे काळाच्या दृष्टीनं की हे असं झालं असलं काही इतिहासाचं नष्ट झालं असलं तर आश्चर्य मुळीच नाही. आणि त्यामुळे आपल्याकडं भारतीयांना इतिहासाची जाणीव नव्हती असं एक गैरसमज विशेषतः पाश्चात्य लोकांनी पसरवून दिलेला आहे. असं हे सगळे इतिहास राखून ठेवण्याचे प्रयत्नच आहेत असे श्लोक म्हणजे. आणि ते खूप ठिकाणी जप अशा पद्धतीचे वेगवेगळे दिसत. आणि देशाचा आकार, त्यानंतर देशाच्या भाषेची विविधता, भाषांची विविधता हे सगळं लक्षात घेऊन आपल्या लोकांनी खूप लपजपून ठेवलेलं आहे. आता त्याच्याबद्दलच्या अनादरानं आणि अभ्यासक्रमात त्याचा समावेश नसल्याने त्यातले कित्येक महत्त्वाचे भाग हे सर्वसामान्य समाजाच्या स्मृतीतून वगळले जात आहेत. ते काही चांगलं ते पुन्हा ते सगळे कष्टपूर्वक त्या ठिकाणचे आणले पाहिजेत.
आणि मला वाटतं भाषेसारखी गोष्ट रोजच्या वापरात नसेल तर ती हळूहळू मागेच पडत जाते.
पडत जाते. आणि असं की यात त्या भाषेचा काही दोष नाही आहे, ते भाषा ज्यांनी मुख्यतः जपून ठेवली त्यांचाही काही दोष नाही आहे.
नाही.
फक्त आपल्या लोकांना इतिहास म्हणजे काय, पाश्चात्यांचा आपला इतिहास नष्ट करण्यामध्ये काहीतरी त्यांचा फायदा काय झाला असेल हे विचार घेतलं पाहिजे. आणि मी नष्ट हा जरा अधिक कडक शब्द आहे असं नाही वापरायची गरज कदाचित, पण त्यांनी जशी सुरुवात करून दिली या अभ्यासाला आधुनिक पद्धतीनं, तशी सुरुवात ही या श्लोकामध्येच झालेली आहे. खरं सांगायचं तर अशा पद्धतीच्या श्लोकामध्ये झालेली आहे.
हा हा चांगला नवीन विचार आहे हा, पण मला
आणखीन
तरी हा नवीन आहे.
नाही, आपल्याला अभिमान वाटावा इतकं पुष्कळ जपून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे सात सात कुलपर्वत आहेत, अशा पद्धतीचे बरेच श्लोक मिळतील वेगवेगळ्या ठिकाणचे. आणि याच्यावरती काही अनेक 30-40 वर्षापूर्वी वी राघवन हे जे प्रसिद्ध संस्कृताचे पंडित यांनी एक लेख लिहिला होता, त्याचं नेमकं शीर्षक मला आत्ता आठवत नाही, पण त्यांनी त्यामध्ये भारतीयांची इतिहासाची जाणीव याच्यामध्ये किती घटकांची दिसून येते हे त्या ठिकाणी जाऊन गोळा केल्यावर मग कळतं आपल्याला. कारण या लोकांना हे आपलं प्रकाशित वृत्तपत्रात झालं पाहिजे, याची आधुनिक भारतात गरज आहे हे लक्षात येत नाही. हे जे आता या अर्थाने त्याने तुम्ही इतिहासाची जाणीव नाही असं म्हटलं तर ठीक आहे, कळत नाही. त्याचा अर्थ त्यांना इंग्लिश भाषा येत नाही एवढाच अर्थ आहे खरं सांगायचं, फलित अर्थ तेवढाच होईल त्याचा.
आणि कदाचित वेगवेगळ्या भाषांमध्ये ते विखुरलं गेलं असल्यामुळे, म्हणजे
बरोबर
आता आपण मराठीत लिहिलं, दुसऱ्या कोणी गुजरातीत लिहिलं, तर ते तेवढ्या तेवढ्याच समाजाला
बरोबर.
माहिती होतं, सगळ्याच भारताला माहिती होत नाही. ही पण एक हे असेल त्याच्यात.
कुलपर्वतांची नावं जपून ठेवणं यात केवढं कष्ट किती आहेत पहा. म्हणजे पुराणांच्या मध्ये कुठेतरी आलेली कुणीतरी 4 लाख श्लोक असलेल्या पुराणांच्या मधनं हे श्लोक बाजूला काढले. आणि हे अशा काळात की ज्या ठिक वेळेला ग्रंथालय नव्हती, ग्रंथालयानं लोकांच्या मध्ये साक्षरता इतकी पसरलेली नव्हती, साक्षरता नव्हती असं मी म्हणत नाही पण साक्षरता पसरलेली नव्हती. आणि आपण वृत्तपत्रातनं एखाद्या पॅम्फलेटमधनं इतकं सहज वाचू शकतो तितकं लोक शक्य नव्हतं, तरी सुद्धा लोकांनी केलं. आणि हे त्यांना त्याच्यामध्ये करण्यामध्ये प्रेमळपणा होता, आत्मीयता काहीतरी होती, याच्यावर इतिहासाची जाणीव त्यांची चांगली छान प्रखर आणि वेगळ्या पद्धतीची होती. केवळ आम इतिहास म्हणून ती जागा आमची, इतिहास म्हणून ती वस्तू आमची, अशा पद्धतीचं भांडण करण्याची वृत्ती नव्हती.
म्हणजे मालकी हक्क सांगण्याची वृत्ती नव्हती.
फार कमी होती अगदी.
हा,
जेव्हा
हे फारच गौरवास्पद आहे.
महेंद्र
मला बोला बोला
महेंद्र
पुढे.
नाही नाही महेंद्रो मलय सय्या अशा पद्धतीचे श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये कुलपर्वतांची नाव आता त्या तर भारतातले पर्वत सगळे अगणित पर्वत आहेत भारतामध्ये, त्यात असे निवडणं की ज्यांचा खरोखरी देशाच्या जीवनावर परिणाम झालेला आहे, याचे असे 7 पर्वत निवडणं एक सोपं काम नाही आहे. आज आज एखाद्या कोणीतरी सरकारकडनं चांगली अनेक लाखांची ग्रँट मिळवून अनेक लाखांचं अनुदान मिळवून यामध्ये प्रयत्न करेल तर त्याला कळेल की एवढं सगळं शोधून काढायला फार वेळ लागतो, इतकं काही सोपं. त्यात लोकांचं कुठं दुमत दिसत नाही हे गंमत
बरोबर.
आहे.
आता मला वाटतं आपण सरस्वतीकडे वळू. आता मला सरस्वतीविषयी तुमचे विचार आणि हे सांगा, तुमचं तुमचा निष्कर्ष काय आहे?
ते मी माझं असं आहे की मी कुठल्याही विषयामध्ये अमुक एक काम केलेलं दिसत नाही पण आपल्याला करता येण्यासारखं असं दिसलं की मी त्याकडे वळतो. मी काही या ठिकाणी मी काही सरस्वतीचा अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहे असं नाही, परंतु आता मात्र माझे निष्कर्ष हे वेगळे असल्यामुळे त्यांच्याकडे लोक लक्ष देतील अशी आशा आहे. ते कोणत्या दृष्टीने वेगळे आहेत ते मी सांगतोच थोड्याच वेळात. पण या सर्व ठिकाणी हे जे विविध प्रकारचे निष्कर्ष काढलेले आहेत अभ्यासकांनी त्या निष्कर्षांचा काळजीपूर्वक विचार करायला हवा. आणि यामध्ये असं झालेलं आहे की पहिल्यांदा सुरुवात केली ती काही ब्रिटिश सिव्हिल सर्वंट्सनी, याच्यामध्ये की जे दिल्लीहून किंवा जवळच्या भोपाळसारख्या गावातनं किंवा कुठल्या तरी दुसऱ्या कुठल्या तरी जवळच्या प्रांतिक राजधानीतनं लँड सर्वेसाठी जमिनीचं एकंदर निरीक्षण करण्यासाठी कोणाचा भाग कुठं करण्यासाठी ज्या प्रवासाला गेले तेव्हा त्यांनी इथल्या खेडूतांच्याकडनं खेडूत पंडितांच्याकडनं तर ज्यावेळेला त्यांनी ऐकल्या सगळ्या गोष्टी, तेव्हा त्यांनी त्याला प्रसिद्धी इंग्रजीत मध्ये दिली, म्हणून सरस्वती हा विषय पुढे आला सगळ्यामध्ये. आणि त्यात त्यांनी मुख्यतः हे म्हटल्यामुळं की हा अशी नदी होती आणि ती लुप्त झाली, लोकांना लुप्त नदीचे बद्दल कुतूहल वाटलं, जसं कुठले गूढ आहे की लोक, मग ते अर्नाळकरांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं असो किंवा दुसरं कोणीतरी पंडित लिहिलेलं असो, त्याच्या बघत बघतात. तसं त्यावेळेस तोपर्यंत त्याच्यापूर्वी काही हे अशा पद्धतीचं कुतूहल, अशा पद्धतीची जिज्ञासा हे आपल्याला दिसत नाही. तर त्यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी जे गेले होते, त्यांनी एके ठिकाणी ही परंपरा, ही किंवदंती ऐकली की इथे एक नदी होती, ह्या जो त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला जे ते छोटा नळ, नद काहीतरी दाखवत, नद नाहीच, छोटा प्रवाह दाखवत होते. आणि त्या माहितगारांनी, स्थानिक माहितगारांनी सांगितलं की हा जो प्रवाह आहे हा अत्यंत छोटा दिसतो, पण ही खरी एकेकाळी फार मोठी नदी होती आणि सरस्वती होती. तेव्हापासून ते कुतूहल जागृत झालं, साधारण 1900 च्या उत्तरार्धामध्ये. असं असं ते होतं. तर आता हे जे नव्याला महत्त्व द्यायचं, काहीतरी नवीन शोधून काढायचं, ही 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 जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याकडं, फ्रेंच अधिकाऱ्यांच्याकडं काही वृत्ती होती, त्यातून ते चालू झालेलं आहे. पण आपली पद्धत अशी अशी नव्हती.
आता त्याचा जे प्रत्यक्ष जमिनीवरती दिसलं त्याचा आणि ती नदी कुठे गेली हे शोधण्याकरता जे प्रयत्न केले नंतर त्याचा कसा मेळ बसू शकतो?
माझ्याकडं ही विचारणा प्रथम नलिनी राव यांच्याकडनं आली. नलिनी राव या म्हणजे तुम्ही आम्हाला याबाबतीत मदत कराल का? आता मला का त्यांनी निवडले हे मला माहिती नाही आहे, पण एकदा काहीतरी विषय म्हटलं मला त्यात मी वाचन केलेलं असलं माझ्या अव्यवस्थित किंवा व्यापक वाचनामुळं, तर ती नाही गोष्ट. पण त्यांनी मला विचारलं की तुम्ही या विषयावर लिहाल का, सगळेच नुसती पाश्चात्य नावच दिसतात. त्यांनी माझ्या लेखात ज्यांचा उल्लेख आहे त्या सगळ्यांचं आपण वाचलेलं आहे, पण कुठे ना कुठंतरी समाधानकारक वाटत नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्यात, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा, जर वाटलं तर त्याचा एक लेख लिहू आपण. तर या नलिनी राव ज्या आहेत त्या स्वतः चांगल्या संशोधक आहेत, आणि पण त्यांचा कलेमध्ये जास्त रस आहे, कलेचा इतिहास त्याच्यामध्ये. तर त्यांना हे याच्यामध्ये भाषाशास्त्राचा थोडा संबंध येत असल्यामुळं त्यांना मला विचार असं वाटलं असावं, कारण माझा, मी व्याकरण, भाषा यांच्या अभ्यासात जास्त रस घेतो. तसंच माझे माझ्यापेक्षा एक एक 2 वर्षांनी लहान असे जे माधव देशपांडे आहेत, त्यांनाही विचारता आलं असतं. पण यामध्ये तोपर्यंत नाव होती, तोपर्यंत वाद वेगळ्या रीतीने भारतात चालू झालेला होता की ही जी सरस्वती नदी आहे ती ही स्त्री कशावरनं का, उगीच आपलं जुनं म्हणून तरी हिंदू मतवादी समजलं गेलेले, हिंदू मतवादी समजलं गेलेलं असं सरकार आहे, त्यांना काहीतरी आपल्या देशाचा उज्ज्वल भविष्य, भूतकाळ हे दोन्ही दाखवायचे आहेत, आणि म्हणून त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. एरवी सर रोमिला थापर या इंग्रजीमध्ये, उत्तम इंग्रजीमध्ये छान लिहिणाऱ्या लेखिका, त्यांचंही वजन सरकार दरबारी वजन खूप होतं, त्यामुळं हिंदुत्ववादी किंवा तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी सुरुवात केल्यावर या अभ्यासाला त्यांचं त्या त्यात उतरल्या, आणि त्यांनी एक लेख लिहिला मोठा की ज्याच्यामध्ये या हिंदुत्व दृष्टीनं केलेलं संशोधन कसं घातक आहे, चुकीचं आहे, असं वर्णन केलं. काही नवा पक्ष मांडला नाही त्यांनी, हाच की भोपाळ याची, भोपाळ वगैरे भागाजवळची मध्य प्रदेशातून जाणारी ही एक नदी जी आहे तीच सरस्वती, असं त्यावेळेला बहुमत होतं, ते बहुमत धरूनच त्या चालल्या, आणि त्यांनी ते पुढं चालू ठेवलं. मला नलिनी रावचं निरोप आल्यानंतर मी त्यात काम करायचं ठरवलं. याचं कारण नलिनी राव यांचे वडील एस आर राव म्हणजे शिकारीपूर रंगनाथराव यांचं मला महत्त्व माहीत होतं, यांनी भारताच्या भूगर्भशास्त्रामध्ये आणि बाकीच्या जो तत्संबद्ध अशा विद्याविषयांच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे. मला त्यांचं काम फार मर्यादित काटेपूर पद्धतीनं केलेलं की जेवढं प्रमाणाने सिद्ध होतं तेवढंच आपण बोलणार, बाकीचं काही नाही. अशा पद्धतीने लिहिलेलं वाटत होतं. त्यांचा संस्कृताचाही चांगला व्यासंग असावा असं दिसत होतं, म्हणून त्यांच्या भाषा आपल्या व्यासंगाला मी किंमत देत होतो. आणि त्यांच्या पुढं काहीतरी आणखीन लिहिण्यासारखं आहे का असं, असा प्रश्न मला एसेन्शियली होता. त्यांनी जरी मला विचारलं सिंधू नदीच्यावर तुम्ही काम केलंय तर तुम्हाला सिंधू सिंधू संस्कृतीवरती काम केलेलं आहे तर तुम्हाला काहीतरी यात भर घालता येईल का, परिष्कार काही करता येईल का, असं त्यांचं जे होतं त्याच्यात मी तपासून बघायचं ठरवलं. आणि कारण मी वाचलं होतं पण त्याचं उडत उडत वाचलेलं होतं, कुठे वृत्तपत्रात इथनं आलं, संस्कृत पाक्षिकामधनं कुठनं तरी काहीतरी आलं, अशा पद्धतीनं मी ते वाचत असे. मग निश्चयाने मांडी ठोकून बसून ठोकली आणि हे वाचायचं असं ठरवलं. ते वाचता असता माझ्या लक्षात आलं की राव यांचं संशोधन जरी उत्तम दर्जाचं असलं तरी सुद्धा त्यांना पाश्चात्य पद्धतीचे लोक पुरेसा न्याय देत नाही आहेत. तेव्हा माझ्यासारखा माणूस जो भारतात शिकून इथं परदेशात स्थायिक झालेला आहे, परदेशात तिथल्या भाषाशास्त्राचं ज्याला ज्ञान आहे, असा त्या माणसाने त्यांच्या संशोधनाचं परीक्षण करायचं ठरवलं आणि इतरही काही लोकांचं, तर बरं होईल. ते त्याच वेळेला आणखीन एक फार वेगळा असलेला या क्षेत्रातला विद्वान माझ्या नजरेला आला, माझ्याकडे त्यांनी पत्रव्यवहार साधला. त्यांचं नाव निकोलस काझानास. हे नाव फारसं ऐकू सुद्धा येणार नाही भारतामध्ये. निकोलस काझानास हे स्वतः ग्रीक आहेत वंशानं. आणखीन त्यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इंडॉलॉजीचं जे आहे, म्हणजे त्याचं नाव नेमकं नाही, काहीतरी थोडंसं वेगळं नाव आहे, तर त्यांनी त्यांच्या त्यांनी ब्रिटिश काय म्हणतात त्याला, लंडन युनिव्हर्सिटीचा हा भाग आहे, त्यामध्ये त्यांनी PhD मिळवलेली आहे. आणि त्यांचं मत असं होतं की सगळं याचा आधारभूत असं जे भाषाशास्त्र आहे ते मूळ इंडो युरोपियन लँग्वेस्टिक्स हे भाषाशास्त्र हेच मुळात अनेक ठिकाणी सदोष आहे, तर
अच्छा.
असं असं त्यांचं त्यांनी अशाचे लेख त्यांनी लिहिलेले होते. आता हे फार पाश्चात्य माणसाने असं लिहिणं हे फार वेगळं होतं, म्हणजे मलाही ती जाणीव होत असे मधनं मधनं की एक एक घाईघाईने केलेले निष्कर्ष. परंतु निकोलस काझानास यांचं संस्कृतचं ज्ञानही चांगलं आहे आणि त्यांनी हे केलेले निष्कर्ष जे काढलेले होते तेही जिथं आपल्याला लक्षात येत नाही तिथं हा प्रश्न अनुत्तरित ठेवला पाहिजे अशा पद्धतीचं लिहिण्याचं प्रमाणित त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एकाच वेळी चार पाच मोठे ज्यांच्या संशोधन पद्धतीला मी आदरपूर्वक नमस्कार करेन असे लोक होते. त्यामध्ये काझानास जसे होते, त्यानंतर राव नलिन राव यांचे वडील या हे स्थायिक झालेले होते, त्यांनाही कधीतरी भेटावं असं माझ्या मनात होतं. आणि बाकीचे जे काही दुसरे आर्य समाज स्कॉलर म्हणून ओळखले जाणारे होते, ओळखले जाणारे होते, त्यांची दिल्लीत गेल्यावर आपण पुन्हा भेट घ्यावी असं मी अशा पद्धतीनं हे लोकांची नावं गोळा करत राहिलो की ज्यांचा त्यांची संशोधनाची पद्धती मला निर्दोष वाटते अशा पद्धती, किंवा ज्यांची काही रास्त आहे. आता त्याच वेळेत राजकारणाने वातावरण असं तापवलं होतं की जे लोक या इंडो युरोपियन वरती आधारित अशा लेखाला अशा पद्धतीच्या संशोधनाला मान देत नाहीत त्यांना काहीच कळलं नाही. त्यामुळे एकमेकांनी दुसरी अशा पद्धतीने एकदम संशोधन ते बाजूला सारणं
हाँ.
आणि रोमिला थापर तेच करत होते याचं मला वाईट वाटलं, कारण त्या अशा फार स्वच्छ चांगल्या बोलणाऱ्या आणखी खूप अभ्यास केलेल्या विदुषी आहेत. मला असं वाटलं की हे सगळं आपण एकदा तपासून बघितलं पाहिजे. तुल्यबल विद्वान एकमेकाशी त्यांचे सहमत नसतात त्यावेळेला काहीतरी बघायला पाहिजे. मला असं लक्षात यायला लागलं की संशोधन यामध्ये सदोष असलंच तर ते रोमिला थापर यांचं आहे. की आणि नाही, मला या क्षेत्रातली, मी संस्कृत क्षेत्रातला माणूस पण मी माझं वाचन कर म्हणजे वाचनाचा मला वेड असल्यामुळं या बाकीच्या सतत संबद्ध असे जे बाकीचे जे इंडो युरोपियन लिंग्विस्टिक्स वगैरे विषय होते यांचं ते मी असं बऱ्यापैकी वाचत असे. मी हातात पडला लेखन मी वाचला नाही असं झालं नाही. आणि इंडो युरोपियन लिंग्विस्टिक्स या हार्वर्डला विद्यार्थी असताना काही अभ्यासक्रम घेतले होते. तिथं एक चांगले इंडो युरोपियन लिंग्विस्टिक्सचे विद्वान टॅल्बर्ट वॉटकिन्स म्हणून, त्यांच्याकडं मी हिटाइट शिकायला गेलो होतो.
अच्छा.
त्यामुळं कारण मी आलो त्यावेळेला हार्वर्डला विद्यार्थी म्हणून आलो, तेव्हा माझे तिथले मार्गदर्शक डॅनियल H.H. इंगल्स यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने सांगितलं, हे पहा अशोक, तुला संस्कृत मी शिकवावं असं काही तुझ्यात नाही आहे. म्हणजे तुला ते तू संस्कृत तू शिकलास ते इथल्या PhD च्या पेक्षाही पुढं आहे करतोस. इतिहासाच्या दृष्टीने नव्हतं मी कर मी भाषा वाङ्मय साहित्य या दृष्टीने बघत असे. तर तुला आता तू असं कर की तू इंडो युरोपियन लिंग्विस्टिक्सचं थोडंसं याला इंडो युरोपियन लिंग्विस्टिक्सची थोडी याला जोड द्यायला पाहिजे, म्हणजे तुझ्या ध्यानातली एक उणीव भरून येईल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी करेन. ते म्हणाल पण अडचण अशी आहे की इंडो युरोपियन लिंग्विस्टिकसाठी तुला ग्रीक लॅटिन वगैरे अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला हवेत. तुझी का म्हटलं मला जर वेळ मिळाला आणि सोय करून मिळाली, कोणी शिकवणारं असलं तर मी अवश्य शिकायला तयार आहे असं मी म्हटलं त्यावेळेला. पण लक्षात त्या योगायोगाने असं झालं की त्यावेळेला हार्वर्डला युरोपियनचे विद्वान इंडो युरोपियनचे विद्वान असूनही त्यातले त्यात संशोधन करणारे नात्यातले अत्यंत अलीकडची माहिती असलेलं असं जवळजवळ कोणीच नव्हतं. ते म्हणाले असं आहे की हा या अखेपे या वर्षी फक्त शिकवला जातोय, तो तू ग्रीक शिकायला तर सुरुवात करच, पण ग्रीक बरोबर तू हे दुसरं जे अलीकडचं संशोधन आहे त्यामध्ये तू हिटाइटचा अभ्यासक्रम दिला जातो. आणि हिटाइट ही संस्कृताच्या मध्ये पुष्कळ जुनी भाषा आहे असं समजलं जातं. तेव्हा त्या तुला एकदम तो त्याचा ती जी नॉट असते प्रत्येक ठिकाणी ती अगदी वरच्या स्तरावरची जी आहे तिथे तुला जायला मिळेल अवघड जाईल सगळं. हिटाइटवरचं एकही चांगलं पुस्तक इंग्लिशमध्ये नाही असं त्यांचं त्यावेळेचं मत होतं, बरं का? एक पुस्तक किंवा दोन पुस्तक वाचली आणि तुला सगळं त्यातलं आलं लक्षात असं होणार नाही. तर तुला हिटाइट करण्यासाठी जर्मन शिकायला हवं प्रथम. जर्मन सगळी चांगली पुस्तकं जर्मनमध्ये आहेत त्यांनी सांगितलं. मग मी म्हटलं ठीक आहे मी शिकेन, कारण त्यावेळेला मला असं वाटायचं की आव्हान ध्यान मी करून दाखवेन अशा पद्धतीत खुमखुम
शाबास, असं पाहिजे.
अशी खुमखुमी माझ्यात होती. म्हटलं मला अवघड जाईल, पण नुसत्याच एकाच ग्रेडवरती माझं सगळं काही पुढचं स्कॉलरशिप वगैरे अवलंबून नसेल तर मी करेन नाही. मग मी त्यावेळेला एक हिटाइट शिकवणारे जे होते ते काही त्या क्षेत्रातले प्रसिद्ध विद्वान नव्हते, पण तो चांगले भाषा शिक्षक होते. त्यांच्याकडे मी सुरुवात केली, कारण भाषा शिक्षक म्हणजे काय. हिटाइटवरती दोनच पुस्तकं त्यावेळेला योहानेस फ्रिडरिश नावाच्या माणसाची होती, तर ती मी घेतली आणि सुरुवात केली वाचायला. मग ते शिक्षक चांगले होते, जरी मी त्यांना भाषा शिकवणारे म्हणून निवडलं नसतं तरी पण ऐतिहासिक भाषाशास्त्र शिकवणारे म्हणून चांगले होते. मी सुरुवात केली आणि अशा रीतीनं मग माझा त्यात थोडासा प्रवेश झाला. त्यामध्ये हार्वर्डचं जे भाषाशास्त्र विभाग होता तो खरा लिंग्विस्टिक्सचाच भाग होता, त्याच्या गेल्यामुळे माझी इंग्रजीमधली शब्दसमृद्धी झाली. कारण तोपर्यंत मला इंग्रजीमधले सुद्धा शब्द अनेक माहिती नव्हते, तर भारतीय भाषातूनच माझं वाचन झालेलं असल्यामुळं. पण हळूहळू सुरुवात झाली ना यायला लागलं, मला कळायला लागलं. मग मी भाषाशास्त्रात थोडासा शिरलो आणि रोमान याकोबसन नावाचे जे प्रसिद्ध अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि भाषाशास्त्राचे विद्वान होते यांचं इंग्रजी माझ्यापेक्षाही वाईट होतं काही ठिकाणी. पण ते माणूस अतिशय कल्पक आणि हुशारीचा होता. त्यांचं सगळ्याच पद्धतीचं सगळे ती जी विद्वत्ता होती ती मला जास्त आकर्षक वाटली की गरज असेल त्या सगळ्या शास्त्रांचा समन्वय करून समावेश करून मी हळूहळू पुढं पुढं जात जाईन अशी माझी त्याच्या. तसं मी घेतलं. मग हार्वर्डच्या पुस्तकालयात जी जी पुस्तकं मिळतील ती ती विकत घेणं, माझ्या विद्यार्थी म्हणून माझ्याकडे पुस्तकं कमी असताना सुद्धा ते खरं सुरुवात त्यात मग योहानस फ्रीडरिशचं पुस्तक मला हिटाइटवरचं मिळालं आणि मग हळू त्यातनं मी लक्षात आलं माझ्या की अनेक क्षेत्रातले या क्षेत्रातलं अनेक संशोधन हे अपुरं सोडलेलं आहे किंवा खरोखर समर्थनीय नाही. ज्याचा पुरावाचा पाठिंबा खूप आहे असं काही नाही आहे. मग तिकडं जेवढं जमेल तेवढं अजूनही ती पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. पुढे पुष्कळ गेले, विशेषतः वॉटकिन्स आता नाही आहेत, गेले ते. पण त्यांनी त्यांनी ते स्वतः अत्यंत सावधपणाने स्वतःची मतं सांगणारे असे होते. त्यामुळे त्या तिथनं मी ते ती पुस्तकं गोळा करायला सुरुवात केली. जसं अभ्यासक्रमातनं शिकणं फार थोडंच झालं, एक ग्रीक आणि हिटाइट एवढं सोडलं तर बाकी काही. पण ही जी मी म्हटलं श्रीमंत अमेरिकनांची पुस्तक मुलं, या बहुतेक सगळ्यांनी शाळेमध्ये ग्रीक लॅटिन पैकी एक तरी भाषा केलेली असायची. ते सोपं जायचं, मला या जुन्या इंडो युरोपियन भाषा कळणं अवघड जायचं. आणि त्यावेळेला मला जाणवलं संस्कृत शिकवण्यासाठी या लोकांना, संस्कृत शिकण्यासाठी या लोकांना किती श्रम करावे लागत असतील. पण त्यांच्याकडे शिस्त होती म्हणून ते करू शकत होते. आणि ऐतिहासिक दृष्ट्या बघायची दृष्टी होती, माझ्याकडे ऐतिहासिक दृष्टी होती नाही असं नाही. पण त्यातले कोणते प्रश्न विचारावेत, कोणत्या प्रश्नांची उत्तरं वाङ्मयात अगोदरच दिली गेलेली आहेत, संशोधन कुणी कसं कसं केलेलं आहे मला कळलं. फार काही आपल्याला अवघड नाही जाणार असं वाचलं. मी ढकलत राहिलो ते पुढे, त्याच्याशी टकरा देत राहिलो असं होतं.
मग
प्रदर्शन
जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला की सरस्वतीचं वेदांमध्ये, ऋग्वेदामध्ये विशेषतः काय स्थान आहे, म्हणजे मला वाटतं ह्या एस आर रावांचं जर मी वाचलं असेल इंटरनेटवरती, मला वाटतं मी माझा मुलगा जेव्हा हंट कॉलेज हायस्कूलमध्ये इंडियन सिव्हिलायझेशनवरती त्यांना हे होता, ते काहीतरी अभ्यास करायचा होता, तेव्हा मी त्याला मदत करत होते, तेव्हा मी या एस आर रावांचं नाव वाचलं आणि तेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं की आपण ज्याला सिंधू संस्कृती म्हणतो त्याला खरं म्हणजे सरस्वती सिंधू संस्कृती म्हणायला पाहिजे. ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीचा उल्लेख इतक्या वेळा आलेला आहे की सरस्वती त्यावेळेला अतिशय महत्वाची आणि ती तिथल्या लोकांच्या सान्निध्यात असलेली नदी होती, हे तेव्हा तेव्हा मला कळलं.
होय,
तर
कमीत कमीत कमी 72 उल्लेख आहेत ऋग्वेदामध्ये.
हां बघा, आणि मग त्याच्यावरनं तुम्ही त्या प्रत्येक याचा तुम्ही कसा परामर्श घेतला, कारण मला अडचणी दिसतात अशा, म्हणजे मला माझ्या अडाणी पणाने मला अडचणी अशा दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे ऋग्वेदातला संस्कृत म्हणजे त्याला आर्ष संस्कृत म्हणतात, मला वाटतं जुनं संस्कृत जे पटकन, ज्या संस्कृतज्ञांना सुद्धा पटकन समजेल असं नाही, आणि त्यात कित्येक वेळा परिभाषा असते, म्हणजे धार्मिक परिभाषा असते किंवा काही पूर्वी पूर्वी लोकांना जे माहिती आहे ते त्याचा ते उल्लेख करत नाही. जसं आता सुगरणी जेव्हा पुस्तक लिहितात कुकबुक, तेव्हा त्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा उल्लेख करत नाहीत, कारण त्यामुळे नवीन शिकणारीचा अतिशय पंचाईत होते. तसंच थोडंसं या संस्कृतच्या बाबतीत पण होत असावं अशी माझी कल्पना आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला ते ऋग्वेदातले सगळे सरस्वतीचे उल्लेख तपासून घेणं हे तुम्ही कसं काय केलं?
ते ऋग्वेदाच्या बाबतीत तसं आता काम सोपं झालेलं आहे. म्हणजे कारण असं की ऋग्वेदाच्या शब्दकोश अनेक उपलब्ध आहेत. मी वैमत्य जिथं आहे, मतं वेगळी तिथं तर अवघड जातं. तिथे तुम्हाला फ्रेंच आणि जर्मन यातनंही झटापट करून अर्थ मिळवणं हे नाहीचं नाही. आणि ती सुरुवातीला अडचण एकदम ठरवलं, आपण त्याचे चांगले कोश मिळवून ठेवले स्वतःकडं की तेवढी कल्पना करता येते. आणि म्हणजे मला माझे जे एक शिक्षक मगाशी ज्यांचा उल्लेख मी केला, वॉटकिन्स, ते मला पहिला प्रश्न त्यांनी, मी त्यांच्या वर्गात जेव्हा गेलो होती ते गेलो शिकायला हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स अशा पद्धतीनं, तर पहिला प्रश्न विचारला डू यू नो जर्मन. मी म्हटलं नाही, मला काही आत्तापर्यंत शिकायला संधी मिळाली नाही कुठं. नॉट इव्हन रिडिंग नॉलेज, म्हटलं नो नॉट इव्हन रीड. मग त्यांनी हे केलं, माझ्याकडं होतं खरं, वाचू शकत असे मी, पण कष्टानं वाचू शकत असे. मी स्वतः काही त्याला रिडिंग नॉलेज म्हटलं नसतं. त्या पद्धतीने त्याने सांगितलं, सो फर्स्ट जॉईन फर्स्ट इयर जर्मन क्लास म्हणाली, गेलो मी शिकलो. जेवढं वाचण्यापुरतं लागत होतं तेवढं मी आणखीन शिकलो. तर असं हे पहिल्या म्हणजे संपूर्ण हार्वर्डच्या माझ्या काळामध्ये मी जरी संस्कृत विभागामध्ये विद्यार्थी असलो तरी प्रत्यक्ष संस्कृताचे मी दोनच अभ्यासक्रम केले. कारण म्हणजे संस्कृताचे शिक्षक म्हणाले, तुला संस्कृत शिकवण्यात काही अर्थ नाही म्हणाले, की तुला गरज नाही त्याची, अशा अर्थाने सांगितली. पण बाकीच्या बाबतीमध्ये तुला कष्ट करायला हवेत आणि त्याप्रमाणे चालत.
म्हणजे
ते
पुढची पायरी गाठण्यासाठी इतर भाषांचा अभ्यास
म्हणाले,
ठरला,
या
महत्त्वाचा
पुस्तकात
ठरला.
अनुवादही होणार शक्य नाही, म्हणजे आत्ता कोणी त्यात पैसा नाही कुणाला. अशा पद्धतीने मेये नावाचा फ्रेंच विद्वान होता, तो वॉटकिन्सनचा गुरु, तर त्या मेयेचं पुस्तक अजूनही संस्कृत भाषांतरित झालेलं नाही. इंग्रजीसारख्या इतकी भली मोठी बाजारपेठ असलेल्या भाषेबद्दल विचार तरी सुद्धा. तर हे मी म्हटलं ठीक आहे काय, मग तेवढं मी शिकलो हळूहळू. हे आपल्याकडं माझ्या लक्षात नंतर असं आलं की सर्वसाधारण जन शेरे मारले असतील त्याच्यावरून पुढे अभ्यासक्रम ठरवत राहणं, पुढे विचार करत राहणं, हा दोष दोन्हीकडे आहे, भारतीय विद्वान आणि पाश्चात्य विद्वान. एक जण हा संस्कृताबद्दल जे आपल्या पंडितांच्याकडनं वगैरे ऐकलेलं असतं, जे काही चुकीचं नाही, पुष्कळ ठिकाणी बरोबर आहे, ते किंवा प्रमिला थापर यांच्यासारखे इतिहासाचे चांगले विद्वान, पण त्याच्या पुढे जाऊन त्यातले बारीकसे उणीवा बघणं आणि कशा त्या करता येतील याचा विचार करणं करत नाहीत. तर मी म्हटलं आपण नाही करायचं असं, आपण प्रत्येक उल्लेख तपासून बघायचा, त्या कुठं आपल्याला शंका येतात त्या स्वच्छपणे मांडायच्या आणि योग्य वेळेला त्या त्या विद्वानाकडे जायचं आणि विचारायचं याचा अर्थ काय. हे करायला लागलं की हळूहळू दिसायला लागतं. ते माझ्या या निबंधात मुख्यतः दिसले, म्हणजे
हो, म्हणजे मला वाचताना अगदी जाणीव झाली की हे एखाद्या
धाक लागतो.
पोलीस तपासासारखं आहे, की प्रत्येक पुराव्याचा प्रत्येक कण अन कण अगदी तपासून काढायचा की हे खरोखरच या केसला पुढच्या आपल्याला पुढची जी कार्यवाही करायची त्याला हे अनुकूल आहे की नाही, असं करून तुम्ही प्रत्येक रुचेचा तिथे फडशा उडवलाय, परामर्श घेतलाय की हो हे बरोबर आहे, हा प्रत्यक्ष पाहून केलेला उल्लेख आहे, याला दुसरा काहीही तर्क चालू शकत नाही इथे. हे
बरोबर
जेव्हा स्पष्टपणे कळतं तेव्हा कोणालाही वाचणाऱ्याला जाणीव होते की हे खरंच आहे, हे खरं खरं झालेलं आहे, हे हाय काय कोणी कविता म्हणून आपली कल्पना म्हणून दडवून केलेलं नाही, हे
बरोबर आहे.
खरंच झालेलं आहे. हा
आणि याचीच या संशोधनाला गरज होते. हे भारतामध्ये फार थोडे विद्वान करतायत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याकडे आहेत ग्रीक भाषा शिकणारे लोक वगैरे, इतर ऐतिहासिक भाषाशास्त्राचे विद्वानही आहेत, परंतु त्यांच्या त्याला महत्त्व देऊन लागला वेळ संशोधनाला तरी लागू दे, काही बिघडत नाही, आपण घालवणार असे करणे फार थोडे आहेत. आणि अशोक केळकर हे याचं महत्त्व जाणणारे होते. त्यामुळे पहिल्यांदा मी अमेरिकेतून भारतात परत गेलो तेव्हा त्यांनी एक निरोप ठेवला होता की अकलुसकर आल्यानंतर मला त्यांना भेटायचं म्हणून सांगा, म्हणून विद्युत आणि मी त्यांना भेटायला गेलो अशी माझी आठवण आहे. आणि ते मग त्याच्यामध्ये पुढे आमची मैत्रीच झाली चांगली. ते भेटीमध्ये मी थोडा वेळ त्यांच्याकडे जात असे. आणि पण चांगले भाषाशास्त्रज्ञ आणि संशोधनाची चांगली दृष्टी असलेले असे विद्वान ते. तर हे एक झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही जी दुसरं माझी जी पहिली साहित्याची आवड, त्यामध्ये मला संदर्भानुसार एखाद्या गोष्टीचा अर्थ लावावा लागतो. भाषा आपल्या सोयीसाठी, ऋग्वेदासारखा ग्रंथ हा काही आपल्यासाठी सोयीसाठी लिहिलेला नसतो.
हा हा बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर आहे.
ते मी सगळं कसोशीला लावलं. माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या की एक म्हणजे हे जे संशोधन चाललेलं आहे याच्यामध्ये भाबडेपणा फार वेळा सहज येऊ शकतो, की जुन्या पंडितांनी लावलाय, सायणाचार्यांनी लावलाय वगैरे. तर आपण त्याच्याबद्दल किती त्याला महत्त्व द्यायचं, पण त्याच्यामध्ये दुसऱ्या टोकालाही जाऊन भागत नाही. ती सायणाचार्यांना परंपरा माहीत होती, म्हणून 14व्या शतकामध्ये जे ऋग्वेदाचा अर्थ लावत होते तो काही सगळा चुकीचा असू शकत नाही. आणि त्या पद्धतीने मी दोन्ही मध्ये तोल राखण्याचा प्रयत्न केला. सरस्वतीच्या बाबतीमध्ये माझ्या लक्षात आलं की सरस्वतीचे फार अनेक ठिकाणी त्यांनी त्या उत्तरांचे उल्लेख चुकीचे केले, आणि हास्यास्पद झालं असताना सुद्धा ते सोडून नाही. कारण त्यांच्याकडं माझ्यासारखं संपूर्ण एक सूक्त डोळ्यापुढे घेतल्यान अर्थ लावलाय असं करणारे लोक फार थोडे आहेत. मला जसे ग्रीक लॅटिन मध्ये कष्ट जाणवतात तसे त्यांना ऋग्वेदाच्या संस्कृताबद्दल जाणवतात. ती मर्यादा लक्षात घेऊन मी तपासून पाहिलं पाहिजे सगळं. आणि मग ते झाल्यानंतर हा खजानास होता, त्यांनी मला पत्र लिहिलं की तू तू हे केलेस हे भारतीय विद्वानांपैकी फार थोडे लोक करतात अशा पद्धतीनं. आणखीन रमीला थापर वगैरे जे होते त्यांनी आपलं इम्प्रेसिव्ह म्हणून सोडून दिलं असं झालं. आणि मी अर्थ लावलेलं बरोबर की चुकीचं आहे कळण्याची शक्ती त्यांच्याकडे नाही आहे.
नाहीये, बरोबर आहे.
हे दुर्दैव आहे की एवढा मोठा देश असून, इतकी मोठी त्याची ज्ञान परंपरा असून, त्यांचा जो प्रीमियर हिस्टोरियन म्हणतात असे लोक या मूळ भाषेतून विद्वानांशी बाहेरच्या विद्वानांशी झगडू शकत नाहीत. आणि प्रत्येक झगडलं पाहिजे असंही नाही, ज्यांचं त्यांचं बरोबर आहे त्याचं बरोबर आहे
बरोबर
अशा
आहे.
अशा
संपर्क पाहिजे आहे, संघर्षाची काही जरूर नाही. संघर्ष जर
बरोबर आहे.
करावा लागला तर आपली तयारी पाहिजे, परंतु पहिल्यांदा संपर्क ही पहिली पायरी आहे असं मला वाटतं.
हो ते बरोबर आहे. तर ते अशा पद्धतीचा समतोल असणारे आता जास्तीत जास्त येत चाललेले आहेत विद्वान, आणि बरं आहे ते. पण त्याच वेळेला दुर्दैवाने असं होत चाललंय की संस्कृत मुळापासून शिकणारे फार इतिहासकार भारतात फार थोडे होत चाललेले आहेत. ते नको आहे.
हाँ, म्हणे थोडस चणे आहेत तर दात नाहीत, आणि दात ना आहेत तर चणे नाहीत, असं होणार की काय अशी भीती वाटते, नाही
ही मला माहित नव्हती पण चांगली आहे. छान.
का? तर म्हणजे मला सगळ्यात आनंद कशाचा झाला की तुम्ही सामान्य लोकांकरता, ज्यांना भारताच्या इतिहासाविषयी आस्था आहे, त्यांच्याकरता हे दाखवून दिलं सप्रमाण की ऋग्वेदामध्ये खरोखरच सरस्वती नदी नक्कीच होती हे दिसतं
अगदी खरंच
प्रत्येक
असते.
प्रत्येक
सत्तराच्या
याच्या
आसपास उल्लेख काही तुम्ही नाकारू शकत नाही.
नाकारू
त्यामध्ये
शकत नाही, नाकारू
आणखीन एक
शकत नाही.
संशोधन आणखीन एक तिढा आलेला होता की आर्य हे संस्कृत भाषी होत धरून ते आर्य भारतात बाहेरून आले, आणि त्यामुळे त्या तो जो अर्थ ते बाहेरून आले या कल्पनेशी जुळत नाही तो अर्थ बाजूला ठेवायचा, अशी पाश्चात्य लोकांच्या मध्ये बरीच प्रबळ प्रवृत्ती आहे. प्रत्येक वेळेला काही योग्य नसते कारण त्याचा संबंध नसतो कुठून आले. आता अगदी अलीकडचं म्हणजे हरियाणामध्ये नवीन नवीन जागा सापडतात, तिथं काही एखादा शिलालेख सापडला, 2-4 ओळी सापडल्या, त्यातल्या एका क्ष शब्दाचा अर्थ हा लावा का दुसरा घ्यावा, तर दुसऱ्या करताना पुष्कळ प्रेफरन्स हा पहिला अर्थ घेतला तर तो आर्य भारतात आले या विषयाशी जुळत नाही म्हणून नको. आता हे
म्हणजे निष्कर्ष आधीच तयार आहे, आणि त्याला जे
हा
अनुकूल आहे तेवढं मात्र मांडा,
अशा
याला काही कोणी संशोधन म्हणणार नाही, नाही का?
हे
करेक्ट.
पाश्चात्य संशोधनामध्ये खूप झालेलं आहे, त्यामुळं ते बाजूला ठेवण्याचं लागतं धैर्य. आणि मला मी म्हणजे असं होऊ नये पण झालेलं आहे की मी परदेशात राहत असल्यामुळं आणि एका पाश्चात्य विद्यापीठात माझं शिक्षण झालं असल्यामुळं माझ्या विरोध करण्यापूर्वी लोक दोनदा विचार तरी करतात, म्हणजे चांगले काही विद्वान आहेत ज्यांच्याकडं खरं त्यांचं मत बरोबर आहे, परंतु ते केवळ भारतातच राहिलेले, केवळ भारतातच शिकलेले पंडित पद्धतीचे म्हणून त्यांना बाजूला सारलं जातं. हे काही चांगलं नाही.
हेही बरोबर नाहीये. म्हणजे हे जिथे तिथे लोकांचे स्वाभिमान, म्हणजे स्वाभिमान म्हणण्यापेक्षा
उपग्रह
दुराभिमान, स्वतःचे दुराभिमान, अहम सगळ्यांचे, आणि दुसऱ्याला कारण नसताना कमी लेखण्याची प्रवृत्ती, हे माणसाच्या स्वभावाला जडलेले दोष आहेत. ते विद्वान लोकांना पण तसेच असावेत हे जरा आश्चर्याचं
आहे
पण वाटतं, आणि खेद पण वाटतो की हे आता तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त शहाणे, तुम्ही तर हे सोडायला पाहिजे. तसं नाही होत असं दिसतंय.
ते विकतात स्वतःला फार लवकर असं होतं. आणि त्याचं कारण किती ग्रंथ लेखकाने त्याचा म्हणजे ज्या संशोधन लेखकानं किती ग्रंथाचं हे इथं असं संशोधन वगैरे म्हणून पाश्चात्य ग्रंथांचा उल्लेख केला आहे याच्यावर अवलंबून ठेवायला लागतात. म्हणजे भारताबाहेरच्या ग्रंथालय ग्रंथकारांची एक खजानासारखी आपण सोडा, पण त्यांची समजूत अशी आहे की हा परंपरेतनं लिहिलेलाच फक्त शिकलेलाच माणूस आहे ते त्याचं मत आपल्याला ग्राह्य मानता येत नाही असं असं. भारतातले जे विद्वान आहेत त्यांचं इतके 30-35 ग्रंथांचा उल्लेख करून हा माणूस लिहितो म्हणजे खूप केलेला माहिती. अरे पण 30-35 सगळेच चुकीचे असू शकतात. त्यांनी खरं हे बघावं लागतं सगळं. तर ते मी तसं म्हणायला कधी कचरलो नाही, त्यामुळं मला पहिल्यांदा नावं ठेवली गेली तरी नंतर ठीक झालं सगळं.
म्हणजे कशाची आठवण येते की आपले राजकीय लोक कसे एक बोट त्यांचं नुसतं हवेत असतं की वारं कुठल्या बाजूने वाहतंय त्याप्रमाणे मग आपण बहुमत कुठे असा अंदाज घ्यायचा आणि मग तिथे उडी टाकायची. मागे आपण कोणाला काही का आश्वासन दिलेलं असे ना मरू देते गेले चुरीत, कारण लोकांना माहितीच आहे की राजकारण काही आपलं आश्वासन ठेवत नाहीत हे माहितीच आहे आधी, त्यामुळे आपल्याला काही डर नाही. अशा प्रकारचं हे वर्तन वाटतं आणि फारसा खेद वाटतो म्हणे. ठीक आहे
त्यामुळे
मग, ठीक आहे असं आहे. ओके
हा तर हे जे भारतातनं बाहेर पेक्षा आर्य भारतातनं बाहेर आले नंतर आलेले याच काय त्यामुळं त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी मत बनवावं लागतं. तर तिथली परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे, म्हणजे केवळ आले नाही आले एवढंच म्हणून भागत नाही, तर काही वेळा काही कालखंडात आले काही कालखंडात आले नाहीत. ही सगळी जी स्वाभाविक विविधता असते मनुष्य समाजातली सगळी गृहीत धरून ती न टाळता या एका विशिष्ट उताऱ्याबद्दल काय तुमचं मत आहे असं असे प्रश्न विचारावे लागतात सगळ्यांना. आणि मग
आणि आता
अशा
सरस्वती नदीच्या पुढच्या ह्याच्याप्रमाणे लुप्त होण्याकडे जर आपण वळलो तर मला असं सुचतं म्हणे एक हिमालयाचा भाग तर नाही, तिथे भूकंप नेहमीच होत असतात आणि बर्फ पडणं वगैरे हे पण तिथेच होत असतं म्हणजे जोराने, म्हणजे सगळे जमीनच हादरून निघते वगैरे. आणि त्या ह्या प्रकारांमुळे कुठलीही नदी, नदी म्हणजे काय शेवटी पाणी, ते उंचीकडून उताराकडे वाहणार हे तर आपल्याला माहितीच आहे, पण
बरोबर
तिची
आहे.
पात्राची जागा जर नाहीशी झाली तर एवढं सगळं पाणी कुठेतरी दुसरीकडे वाहायला लागणारच नाही का? तर अशा प्रकारचे
अगदी
जे झालेले आहे
बरोबर आहे.
ते कसं काय पडताळून बघणार?
हा आपण जो हुशार सर्वसामान्य माणसाचा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ स्वतःला न म्हणवणाऱ्या माणसाचा हा जो विवेक असतो हा विवेक संशोधकच अनेक वेळा दाखवत नाहीत असं होतं.
त्याचं आश्चर्य वाटतं कारण हे तर म्हणजे लहान मुलाला पण माहिती आहे की पाणी उंचावरून उताराकडे वाहतं. माझी धाकटी नात जेव्हा आली होती 2 वर्षाची असताना आणि तिने पहिल्यांदाच कारंजं पाहिलं तेव्हा ती 1 मिनिट तिथे स्तब्ध उभी राहून बघत होती पाणी वर जातंय हे. तिला त्याचं इतकं नवल वाटलं की पाणी वरती कसं काय जातंय, काही न बोलता तिने 1 मिनिट नुसती त्या कारंजाकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि मगच पुढे गेली.
पण ती चांगली संशोधक होईल.
असं वाटतंय. बघूया आता काय होतंय.
पण असं की तिला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, तिला केवळ
हा तेच.
अनुदानाच्या पैशावर काम करावं लागलं अशी परिस्थिती नसली पाहिजे.
तर मग आणि मग दुसरा एक हे म्हणे की भारतात मग आमच्याकडे आली ती आमच्या राज्यात आली असं म्हणणं लोकांना जास्त हे वाटतं काय आग्रहाचं वाटतं की हो आमच्याकडे आली ती मग आमच्याच राज्यात आलेली होती, कारण मग पुढे त्याच्यापासून टुरिझम हे करता येतो नाही का
हो
की
अगदी
ती लुप्त झालेली ऋग्वेदातली प्रसिद्ध सरस्वती नदी जिला आपण देवता समजतो आहोत आता आपल्या वाग्देवी आणि विद्येची देवता म्हणून, ती खरं म्हणजे आमच्या राज्यात आलेली आहे. इकडे या आणि आम्ही तुम्हाला तिचं दर्शन घडवतो नाही का.
हो
ती
अगदी
म्हणे हा पण माणसाचा स्वार्थ तिथे असा चालणारच.
ते अप्रत्यक्षपणे इतक्या स्पष्टपणे न सांगता इतर देशातही चालतं, फक्त भारताचा इतिहास खूप मोठा असल्यामुळं आणि असे खूप प्रसंग असल्यामुळं त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख केल्यामुळं भारतीयांची सवय असा गैरसमजच्या बाबतीत होतो. ग्रीक मी काझानासशी बोलताना त्यांनी सांगितलं आमच्या ग्रीसमध्ये आमच्या हेच चालतं, पण मी करतो मी त्यांना, आपण जसे ग्रीसमध्ये अमुक अमुक एका स्थळाच्या बाबतीत करतो, अमुक एका प्रथेबद्दल करतो, तसंच मी हिंदूंनी या संस्कृतीबद्दल केलं असलं तर चुकलं काय असं मग त्यांना मी विचार करायला आला होतो.
हाँ, तेच तेच
पण
हा जो आप पर भाव अगदी मुरलेला असतो ना रक्तामध्ये, तो जरा घात करतो कधी कधी असं असं मला वाटतं.
दोन्ही पक्षाचा करतो, पण तू दुसऱ्या पक्षाचा घात करायला तितकी विद्वानांची संख्या तुमच्या पाठीशी पाहिजे की तुम्ही मत दिल्यानंतर इतक्या सगळ्या तथाकथित किंवा खऱ्या खुऱ्या विद्वानांनी असं म्हटलं, हे म्हटलं ठीक होतं हे. आणि गंमत अशी की आपल्याकडे हे पूर्वीच्या चिपळूणकर वगैरे लोकांनी सुचवून ठेवले, मिळवून ठेवले की हे हा युक्तिवाद बरोबर नाही, आमचे अनेक आहेत म्हणून प्रबळ आहेत हे म्हणून ठेवलेलं आहे त्यांनी. परंतु ते सर्वसामान्य संशोधकामध्ये आपल्याकडे ही प्रवृत्ती नाही. एक तर ग्रंथांचा पाहिजे तो ग्रंथ मी आवश्यक तिथनं मिळवून तात्पुरता मग त्याचं संशोधन करीन, किंवा माझ्या निबंधात लिहून तरी ठेवेन, केवळ निबंधात याचा उल्लेख आलेला नाही कारण मला हे पुस्तक मिळालं नाही. हे केलं की हळूहळू ती जागा निर्माण करून ठेवायला पाहिजे नव्या संशोधनाबाबत. या साध्या गोष्टी आहेत पण त्याची करायची गरज आहे हे विद्वानांना लक्षात येत नाही. म्हणे
म्हणजे असं वाटतं की सगळे एकांडे शिलेदार आपापल्या परीने पुढे जायला बघतायत, पण
बरोबर आहे.
त्यांचा एकमेकांशी काहीच मेळ किंवा साधी हे सुद्धा नाहीये. त्यांच्यामध्ये विसव तरी जातो की नाही शंका आहे असं वाटतं.
बरोबर आहे.
आणि त्याच्यामुळे भारताच्या इतिहासाचं जसं हे पडाय जसं काम व्हायला पाहिजे तसं होत नाही की काय अशी शंका येते. होत असावं कदाचित, पण होतंय की नाही असं जरा शंका येते.
त्या खंडप्राय देशामध्ये ते संख्या त्यांची फार कमी आहे असं असं असू नये. आणि त्यात पुन्हा हिंदुस्तान पाकिस्तान अशी विभागणी झाल्यामुळं आणखीन त्याचं वैविध्य हे लक्षात घेऊन लिखाण कमी होत नाही असं आहे. तर रघुवीर वगैरे काही अपवाद यायला आहेत आता, पण रघुवीरांनाच आपल्या संशोधकांनीच इतकं कमी लिखून ठेवलेलं आहे त्यांची त्या जिथे त्यांचं योग्य आहे तिथे घ्यायला काहीच हरकत
चला
नाही.
मग, मला वाटतं आज मला एवढं निश्चित कळलं की सरस्वतीचे तुम्ही प्रत्येक उल्लेख ऋग्वेदातला छाननी करून त्याचा निष्कर्ष निबंधामध्ये मांडला आहे. आणि पुढे हेही सुचवलं आहे की याचं जे पुढे संशोधन जर करायचं झालं तर ते साकल्याने करायला पाहिजे आहे. फक्त प्रत्येकाने आपल्या समोर जो दिसतोय तेवढाच भूभाग तपासून तेवढंच एक निशाण लावायचं हे काही बरोबर नाही. साकल्याने त्या सर्व हिमालय श्रेणीचा अभ्यास व्हायला पाहिजे आहे. आणि ही नदी कुठून कुठपर्यंत गेली आणि कुठे ती लुप्त झाली हे जर त्या आधुनिक साधनांनी करता आलं तर तसं करायला पाहिजे आहे. साकल्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला
अगदी खरं आहे.
असं मला तुमच्या निबंधावरनं जाणीव झाली.
सगळे आता याच्या पलीकडे मला लिहायचं आहे ते लिहून झालं आहे, तो एकेठ्या परिषदेत मी वाचलाही आहे की सरस्वती सिस्टर्स म्हणून, कारण ही एवढा मोठा लेख लिहून सुद्धा मला त्या सिस्टर्स या कल्पनेला आपण न्याय दिला असं वाटलं नाही, म्हणून मी ते निबंध लिहिला त्याचा. तर तो ते होईल, पण असं हळूहळू होत राहील. आणि सुदैवानं माझ्या बाजूत असं की बाकीचे लोक मला पाठिंबा देतात की नाही हे बघण्याची मला आत्ता गरज नाही, माझं प्रमाणबद्ध निवृत्त असल्यामुळे ते आणखीनच स्वातंत्र्य.
फ्री एट लास्ट, यु नो ते म्हणतात ना, ते
हो
राजकारणी जसे म्हणतात की आता कोणी का काही म्हणे ना, मी आता काय मी निवडणुकीला उभा नाहीये.
त्या संधी जी मला मिळाली होती मला हेड म्हणून निवडल्यामुळं ती मला खूप उपयोग झाला, एवढंच मी सांगत होतो बाकी काही नाही.
नाही पण हे फारच चांगलं झालं. मला ह्या शोध निबंध हा आपला अभ्यास निबंध वाचून मला माझे डोळे अगदी उघडले की हे अशा प्रकारचं यथायोग्य आणि जे सामान्य वाचकापर्यंत आणता येईल अशा प्रकारचं संशोधन तुम्ही केलेलं आहे. आणि त्याबद्दल मी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अभिनंदन करते. आणि मला फार भरून येतं की अशी एक व्यक्ती आहे की जी भारताच्या इतिहासाविषयी सजग आहे आणि लक्ष देऊन ती त्याच्यावर काम करते आहे.
धन्यवाद.
याचा मला फार आनंद वाटतो. तर मग आता मी आपला निरोप घेते. ठीक आहे,
ठीक आहे, ठीक,
नमस्कार.
नमस्कार.
नमस्कार.